ऐकत आहात लाइट्स कॅमेरा
Action. नमस्कार, मी नागराज मंजुळे. तुम्ही ऐकत आहात अवॉर्ड विनिंग शो लाईट कॅमेरा ऍक्शन माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत.
ऍक्शन. कॉलेजमध्ये एक गोष्ट फार कॉमन असते, ती म्हणजे उधारी. तर तुझी कॉलेजची उधारी जी आहे ती कधी झाली का? आणि असं असताना की त्यावेळेस खूप 5-5 रुपये 2-2 रुपये जमा करून मध्ये वडापाव खाणं सुद्धा लक्षात राहतं, तर असं काही झालं का?
नाही, खरं मी कधी उधारी फार केली नाही. माझ्या गावातच एक 2 मित्रांकडे न्हाव्याकडं सोडलं. माझा मित्रच होता आबा आणि रमेश म्हणून, त्यांच्याकडं कटिंग केलेली तेवढीच उधारी मला आठवते. नाही तर मी उधारी आयुष्यात कधी केली नाही. मी उपाशी राहणं पसंत करायचो. मी सगळ्या माझ्या आवडींवरती काय म्हणायचं कंट्रोल करणं मला बंधन नाही. मला नाही आवडायचं की उधार घेऊन काय करणार तुम्ही असं व्हायचं. तर असं काय आठवत नाही मला उधारी खूप केलेली.
तुझी वाचनाची सुरुवात आम्ही असं ऐकलंय की कॉलेजमध्ये झाली. नाही,
10वी नापास झालो आणि मी वाचायला लागलो.
बर, काय झालं होतं असं? आणि त्यावेळेस तू खूप सारी पुस्तकं वाचून काढली.
खरं तर 10वीत नापास झाल्यानंतर अचानक जे मित्र असतात ना आपले सगळे जातात, तुमचं एंटरटेनमेंटच जातं. आणि त्या काळी टीव्ही असं काही बाकीच नाही. आता माणसं खूप एकाकी झालेत. म्हणजे खरं तर कोणी बोलतच नाही, आपण मोबाईल आणि टीव्ही आणि हे सगळं इतकं करतो. त्या काळी असं काहीच नव्हतं. टीव्ही सुद्धा कुठं नव्हता, मोबाईलचा संबंध नाही आहे. पिक्चरला जाणं महागडं असायचं आणि मित्रच खूप सतत. आम्ही तर मला वाटतं झोपायलाही आम्ही शाळेत जायचो स्टडीला. म्हणून आम्ही घरात फक्त 2 वेळच्या जेवणाला आणि आंघोळ करायला सकाळी यायचो, नाही तर सगळा काळ शाळेत प्रांगणात आणि गावात कुठेही भटकत असायचं. 10वीत नापास झाल्यानंतर अचानक मग एक रिकामेपण आलं आणि रिकामेपणाच्या म्हणजे ह्याचं काय करायचं म्हणून मग मी पेपर वाचायला लागलो, मग पोलीस टाईम्स वाचायला लागलो, मग गृहशोभिका, मग अशा गोष्टी वाचता 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 मग पुस्तक लायब्ररी सापडली आणि लायब्ररी वाचायला लागलो, मग लेखक सापडली. खूप रॅन्डम वाचत गेलो.
पण तू फार एकलकोंडा आहेस असं मी ऐकलंय. तुला फार फोनवर बोलायला आवडत नाही, असं खरं आहे?
मी काही माझ्या मित्रांसोबत आहे, मी तिथं खूप एन्जॉय करतो. आता हे कसं बघतेच ते पण आहे. मी फार मिसळत नाही लवकर, पण जिथं मिसळतो तिथं मी खूप मोकळा आहे. काय म्हणतो, मला आवडतं. म्हणजे असं नाही की मी एकदमच हे होतो, पण मला एकांतही आवडतो. आपला आपला वेळही आवडतो आणि बोलणं आवडतं असं न बोलणंही आवडतं आणि त्याची पण मजा येते.
सायकल एक खूप लहानपणीचा असा आवडता विषय असतो आणि ज्यावर खूप जीव असतो. तुझी पहिली सायकल तुला आयुष्यात कधी मिळाली आणि ती कशी मिळाली?
खरं तर मला सायकल कोणी देत नव्हतं, पण आमच्या इकडे मला त्या सायकल मार्टचं नाव वाटतं कुरेशी सायकल मार्ट किंवा असं काहीतरी होतं. आणि छोट्या सायकली आल्या त्या त्या काळी आणि त्या सीटला असं रेलून बसायला आणि 2 सीट असायला. तर मी सायकल भाड्याने घेतली आणि शिकलो पहिल्याच दिवशी असं 2 वेळा पडून वगैरे. आणि मी 1 दिवसासाठी आणली होती आणि मी जवळजवळ 15-20 दिवस सायकल दिली नव्हती मागारे. आणि आम्ही सायकल कुठेतरी दुसरीकडे लपून ठेवायचो, त्यांना ॲड्रेस माहीत नाही, नुसतं सांगितलं. तर ते गावात अख्ख्या लोक शोधत होती की सायकल कुठं आहे. आणि मला आठवते की त्यावेळेस काहीतरी 150-200 रुपये भाडं सायकलचं घरच्यांनी भरून माघार दिले, पण मी देतच नव्हतो. मला वाटते की सायकल हे आता नाही द्यायची मला माघारी. आणि मग मला वाटतं सायकल घेतलीच नाही, पण त्यांनी सांगितलं ह्याला रेग्युलरली देत जाऊ. मग रोज 2 तास 1 तास सायकल घेऊन जायचो. पण खूप खेळायचो आणि सायकल मी स्वप्न जेव्हा सायकल शिकलो तेव्हा स्वप्नातही उडायचो मी, असं ग्लाइड करायचो.
म्हटलं ना तुझा आयुष्य सिनेमा आहे. ऍक्च्युली 70mm सिनेमापेक्षा कमी नाही तुझं आयुष्य, इतकं तुझं यु नो मजेशीर आणि रंगतदार आयुष्य आहे. बरं, मला सांग की आता ह्याच्या पुढे जेव्हा तू कॉलेजमध्ये गेलास तर तो एक प्रवास खूप वेगळा होता असं आम्ही खूपदा यु नो ऐकलंय तुझ्याबद्दल. कॉलेज कुठलं होतं तुझं?
खरं तर माझं कॉलेज खूप सपक होतं, कारण मी विद्यार्थी म्हणजे माध्यमिक 10वीच्या आधीच जी मुलं कॉलेजमध्ये येऊन करतात ना त्या गोष्टी केल्या होत्या सगळ्याच. तर मला वाटतं कॉलेजला आल्यावर मी जरा शहाणा झालतो, म्हणजे गुपचूप राहणं, वाचणं. आणि शाळेतच खूपच उन्हाळके केल्या, खूप मजा केली. आणि शाळेत कॉलेजमध्ये येऊन पोरं अशी करताना बघितली की मला त्यांचं हसायला यायचं. इथे ज्यांना मजा म्हणायचे ते वाटायचं की अरे आपण ते घ्यायला कंटाळलोय असं व्हायचं. कॉलेजचं मला असं काय खूप मजा नाही आठवत. कॉलेजचे वेगळ्याच मेमरीज आहेत माझ्या, वाचनाच्या काय म्हणू त्याला संघर्षाच्या अशा आठवणी आहेत.
93.5 रेड एफएम बजाते रहो.
लाइट्स कॅमेरा Action!
Cut it!